तिथाला पत्र अध्याय 2. तू तर सुशिक्षणा शोभणाऱ्या गोष्टी बोलत जा, त्या अशा की वृद्ध पुरुषांनी संयमशील, खंबीर व समंजस व्हावे आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता या दृढ व्हावे. वृद्ध स्त्रियांनी त्याचप्रमाणे आपल्या आचरणात पवित्र शोभणाऱ्या असाव्या, सुगलखोर मद्य पिणाऱ्या नसाव्या, चांगले शिक्षण देणाऱ्या असाव्या आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या पतीवर व मुलावर प्रेम करावे आणि त्यांनी समंजस शुद्धाचरणी, घर सांभाळणाऱ्या, ममताळू व पतीच्या अधीन राहणाऱ्या व्हावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. आणि तसेच तरुण पुरुषांनी समंजस मनाचे व्हावे म्हणून तू त्यांना बोध कर. तू सर्व गोष्टी चांगल्या कामाचे उदाहरण असे स्वतःला दाखव. तुझ्या शिक्षणात निर्बळपणा, गंभीरता आणि निरपवाद चांगली शिकवण दिसून दे, म्हणजे तुझ्यावर टीका करणाऱ्याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा. आणि दासांनी सर्व गोष्टी त्यांच्या स्वामीच्या आज्ञेत राहावे, त्यांना संतोष देणारे व्हावे आणि उलट बोलू नये, त्यांनी चोऱ्या करू नयेत, तर सर्व गोष्टीत चांगला विश्वासूपणा दाखवावा आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस सर्व लोकात त्यांनी शोभा आणावी असा तू त्यांना बोध कर. कारण सर्व लोकास तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की अभक्तीचा व जगिक वासनांचा त्याग करून आपण या आताच्या युगात संयमाने, नीतीने व सुभक्तीने वागले पाहिजे. आणि आपल्या धन्य आशेची म्हणजे आपल्या महान देव व तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी. आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले, ते ह्यासाठी की आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात अवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत. तू या गोष्टी समजावून सांग, बोध कर आणि सर्व अधिकारपूर्वक दोषपदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये.